यहेस्केल अध्याय 40। आमच्या बाबेलच्या दिवसाच्या 25व्या वर्षात वर्षाच्या आरंभी महिन्याच्या 10व्या दिवशी येरुश्लेम नगर काबीज झाल्यानंतर साधारण 14व्या वर्षी परमेश्वराचा हात माझ्यावर होता आणि त्याने मला तेथे नेले। दृष्टांतात देवाने मला इस्रायल देशात नेले। मला त्याने खूप उंच पर्वताजवळ ठेवले। त्यावर दक्षिणेकडे नगराची इमारतीसारखे काही होते। मग त्याने मला तेथे आणले। पहा, तेथे पितळेच्या रूपासारखा असा एक मनुष्य होता। त्याच्या हातात मोजमापाची सुती पट्टी व मापण्याची काठी होती व तो वेशीजवळ उभा होता। तो मनुष्य मला म्हणाला, मानवाच्या मुला, तू आपल्या डोळ्याने पहा व कानाने ऐक, आणि मी तुला जे काही दाखवतो त्या सर्वांकडे आपले चित्त लाव, कारण मी ते तुला दाखवावे म्हणून तुला इकडे आणले आहे। जे काही तू पाहतोस ते इस्रायलच्या घराण्याला प्रगट कर। मंदिराच्या सभोवतीची भिंत मी पाहिली। त्या मनुष्याच्या हातात मोजपट्टी होती, ती 6 हात लांब होती। हे माप 1 हात व 4 अंगुले होते। मग त्याने त्या भिंतीची जाडी मोजली, ती 1 काठी भरली। मग त्या मनुष्याने भिंतीची उंची मोजली, ती 1 काठी भरली। मग तो मनुष्य पूर्वेच्या दाराजवळ गेला। तो पायऱ्या चढला व त्याने दाराचा उंबरठा मोजला। तो 1 काठी रुंद होता, दुसरा उंबरठाही तेवढाच रुंद होता। चौकीदाराची खोली 1 काठी लांब व रुंदी 1 काठी होती आणि 2 खोल्याच्या मधील अंतर 5 हात होते। मंदिरासमोरच्या द्वाराच्या द्वारमंडपाजवळील दाराचा उंबरठा 1 काठी होता। मग त्याने मंदिरासमोरच्या द्वाराचा द्वारमंडप 1 काठी मोजला। मग त्यांनी द्वारमंडपाचे माप घेतले, ते 8 हात लांब भरले आणि 2 खांब 2 हात मापले। आणि द्वाराचा द्वारमंडप मंदिरासमोर होता। पूर्वेकडील द्वाराच्या या बाजूला व त्या बाजूला 3-3 चौक्या होत्या। त्या तिन्हीचे माप सारखेच असून दोन्ही बाजूचे खांबही एकाच मापाचे होते। त्या मनुष्याने द्वाराच्या प्रवेशमार्गाची रुंदी 10 हात आणि द्वाराची लांबी 13 हात होती। त्या चौकांच्या पुढची जागा एका बाजूला 1 हात व दुसऱ्या बाजूला 1 हात होती। त्या चौक्या दोन्ही बाजूंना 6-6 हात अशी होती। त्याने एका चौकीच्या छावणीपासून दुसरीच्या छावणीपर्यंतचे दाराचे मोजमाप केले। ते दाराला दार धरून 25 हात रुंदी भरली। त्याने 60 हात खांब केले। अंगण खांबापर्यंत द्वाराभोवती होते। प्रवेशद्वारापासून आतील द्वाराच्या द्वारमंडपाच्या मुखापर्यंत 50 हात होते। त्या चौक्यांना बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप यांच्यावर लहान अरुंद खिडक्या होत्या। खिडक्यांचा अरुंद भाग प्रवेशद्वाराकडे होता। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या भिंतीवर खजुराची झाडे कोरलेली होती। मग त्या मनुष्याने मला मंदिराच्या बाहेरच्या अंगणात आणले। पहा, तेथे अंगणाच्या सर्व बाजूंना खोल्या असून पदपथ केला होता। पदपथावर 30 खोल्या होत्या। द्वाराच्या दोन्ही बाजूस द्वाराच्या लांबी इतकाच पदपद रुंद होता की खालचा पदपद होता। मग त्या मनुष्याने खालच्या द्वाराच्या मुखापासून अंगणाच्या मुखापासून बाहेरून पूर्वेला 100 हात आणि उत्तरेला 100 हात असे मोजले। मग त्याने बाहेरच्या अंगणाचे जे द्वार उत्तरेकडे होते त्याची लांबी व रुंदीही मोजली। त्याच्या चौक्या या बाजूला 3 व त्या बाजूला 3 होत्या। त्यांचे खांब आणि कमानी ही पहिल्या द्वाराच्या मापाप्रमाणे होत्या। त्यांची लांबी 50 हात व रुंदी 25 हात होती। पूर्वेकडील तोंड असलेल्या द्वाराच्या खिडक्या व त्यांच्या कमानी व त्यांची खजुरीची झाडे द्वारमंडप मापाच्या होत्या। द्वाराला 7 पायऱ्या होत्या। त्याने लोक त्यामध्ये चढून जात असत व त्यांच्या कमानी त्यांच्या समोर होत्या। आतल्या अंगणात पूर्वेकडच्या द्वारासारखे उत्तरेकडच्या द्वारासमोर 1 द्वार होते। एका द्वारासमोर उत्तरेकडच्या द्वारासमोर 1 द्वार होते। एका द्वारापासून दुसऱ्या द्वारापर्यंत त्याने 100 हात मोजले। मग त्या मनुष्याने मला दक्षिणेकडे नेले। तो तेथे दक्षिणेकडे 1 द्वार होते। त्याने त्याचे खांब व त्याच्या कमानी यांस मापल्या, त्या पूर्वीच्या इतक्याच भरल्या आणि त्यास त्याच्या कमानीस स्वभावावर याच खिडक्यासारख्या खिडक्या होत्या। लांबी 50 हात व रुंदी 50 हात होती आणि त्यावर चढून जाण्यासाठी 7 पायऱ्या होत्या व त्यांच्या कमानी त्यांच्या समोर होत्या आणि त्यास त्यांच्या खांबावर खजुरीची झाडे 1 या बाजूला व 1 त्या बाजूला अशी होती। आणि आतल्या अंगणाच्या दक्षिणेला 1 दार होते आणि त्याने एका द्वारापासून दुसऱ्या द्वारापर्यंत दक्षिणेकडे 100 हात मापले। मग त्याने मला दक्षिणेकडील दारातून आतल्या अंगणात आणले। दक्षिणेकडचे दार या मापाप्रमाणे मापले। त्याचप्रमाणे त्याने त्याच्या चौक्या खांब व त्यावर कमाने ही मापली, ती तेवढीच भरली। त्यास व त्या सभोवतालाच्या कमानींना अरुंद खिडक्या होत्या। त्याची लांबी 50 हात व रुंदी 50 हात भरली। त्यास स्वभावावर कमानी होत्या। त्या एकंदर 25 हात लांब व 5 हात रुंद होत्या। त्याच्या कमानी बाहेरच्या अंगणाच्या बाजूला होत्या। त्याच्या खांबावर खजुरीचे झाड कोरले होते। त्यावर चढून जाण्यास 8 पायऱ्या होत्या। त्या मनुष्याने मला पूर्वेकडून आतल्या अंगणात आणून त्याने दार मोजली. ते इतर दाराच्या मापासारखेच होते. त्याच्या चौक्या खांब व कमानी या मापाप्रमाणे त्याने मापल्या आणि त्यास व कमानी स्वभावावर खिडक्या होत्या. ते 50 हात लांब व 25 हात रुंद होते. त्यांच्या कमानी बाहेरच्या अंगणाकडे होत्या आणि त्याच्या खांबावर या बाजूला व त्या बाजूला खजुराची झाडी होती आणि त्याच्या चढणीस 8 पायऱ्या होत्या. मग मला त्या मनुष्याने उत्तरेच्या दाराकडे आणले. त्याने ते मोजले. त्याची मापी इतर दाराप्रमाणेच होती. त्याच्या चौक्याच्या खोल्या, त्याचे खांब व त्याच्या कमानी त्याने मापल्या. त्या स्वभावावर खिडक्या होत्या. त्याची लांबी 50 हात व रुंदी 25 हात होती आणि त्याचे खांब बाहेरच्या अंगणाकडे होते आणि त्याच्या खांबावर या बाजूला व त्या बाजूला खजुरीची झाडे होती. त्याच्यावर चढून जाण्यास 8 पायऱ्या होत्या. द्वारापाशी खांबाला लागून एक एक खुले असून तिला दार होते. तेथे होमबली धूत असत. द्वार मंडपाच्या प्रत्येक बाजूला 2 मेजे होती. त्यावर होमार्पण, पापार्पण व दोषार्पण यासाठी आणलेले पशु कापीत असत. बाहेरच्या बाजूस उत्तरेकडच्या दारात प्रवेशाकडे चढण्याच्या वाटेवर 2 मेजे होती आणि जे दुसऱ्या बाजूस द्वाराच्या द्वार मंडपाकडे होते त्या तेथे 2 मेजे होती. द्वाराच्या या बाजूस 4 मेजे व त्या बाजूस 4 मेजे अशी 8 मेजे होती. त्या 8 मेजावर प्राण्यांना कापत असत आणि होमार्पणासाठी ताशू दगडाची 4 मेजे होती. ती 1.5 हात लांब आणि 1.5 हात रुंद व 1 हात उंच होती. ज्या हत्यारांनी होमबली व यज्ञपशु कापीत ती या मेजावर ठेवत असत. सर्व मंदिरात 1 वीत लांबीचे आकडे भिंतीवर बसवलेले होते. अर्पण करण्यासाठी आणलेले मांस मेजावर ठेवित असत. आतल्या द्वाराच्या बाहेरच्या बाजूला जे आतले अंगण उत्तरेकडच्या द्वाराच्या बाजूस होते त्यामध्ये गायकांच्या खोल्या होत्या. त्यांचे तोंड दक्षिणेकडे होते. एक पूर्वेकडे द्वाराच्या बाजूस होते. तिचे तोंड उत्तरेकडे होते. मग तो मनुष्य मला म्हणाला, दक्षिणेकडे तोंड असलेली ही खोली मंदिरात कामावर असलेल्या याचकाकरिता आहे, पण उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीचे काम करणाऱ्या याचकासाठी आहे. हे सदोकाचे वंशज आहेत. ते लेवीच्या वंशजातून परमेश्वराजवळ त्याची सेवा करायला येतात. त्याने अंगण 100 हात लांब व 100 हात रुंद चौरस मोजले. वेदी मंदिरासमोर होती. मग त्या मनुष्याने मला मंदिराच्या द्वारमंडपापाशी नेले आणि द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूच्या भिंतीचे मोजमाप घेतले. बाजूची प्रत्येक भिंत 5 हात जाड आणि 3 हात रुंद होती. प्रवेशद्वाराची रुंदी 14 हात होती. द्वारमंडपाची लांबी 20 हात व 11 हात रुंदी होती. ज्या पायऱ्यांनी लोक त्यावर चढत असत त्यावरून मला नेले. द्वाराच्या खांबापाशी या बाजूला 1 व त्या बाजूला 1 असे होते.